नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघ तसंच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान. चोख सुरक्षा व्यवस्थेत सर्व साहित्यानिशी मतदान पथकं मतदान केंद्राकडे रवाना. मनाई आदेशभंग प्रकरणी भाजप नेते विनोद तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान बदलाच्या आरोग्यावर परिणामांबाबत जिल्हा आणि शहर पातळीवर कृती योजना विकसित करण्याचे केंद्राचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांसाठी तसंच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यात 9,70,25,119 मतदार असून 1,427 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलं आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. निवडणुकीसाठी यंदा 4,136 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 3,771 पुरुष, 363 महिला आणि 2 तृतीयपंथी आहेत. बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक 34 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 303 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वात कमी 17 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघात 183 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जालना जिल्ह्यातल्या 5 मतदारसंघात 109 उमेदवार, बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात 139 उमेदवार, परभणी जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघात 58 उमेदवार, हिंगोली जिल्ह्यातल्या 3 मतदारसंघात 53 उमेदवार, लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात 106 उमेदवार, धाराशिव जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघातल्या 66 उमेदवार तर नांदेड जिल्ह्यातल्या 9 मतदारसंघात 165 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत 19 उमेदवारांमधून मतदारांना आपला खासदार निवडावा लागणार आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत 63% जास्त आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 61.1% मतदानाची नोंद झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 61.33% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर असल्याचा सर्वसाधारण कल आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे.
आपल्याला माहित आहे 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये मतदान दिवस आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याकरिता मी आपल्याला असे आवाहन करते की त्या दिवशी कोणताही कारण न सांगता आपण घरातून बाहेर पडून आपले मतदानाचा हक बजावा.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधल्या 38 मतदारसंघात मतदान उद्या होणार असून त्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या 600 तुकड्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 महिला नियंत्रित मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. या केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त 45 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये 33, गोंदिया 32 आणि सोलापूर 29, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी 3 महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी अशी केंद्र उभारण्यात आली आहेत. उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान पथकं रवाना झाली आहेत. जालना जिल्ह्यातल्या परतूर, घनसावंगी, जालना, बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघात उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. 5 मतदारसंघात मिळून एकूण 1,775 केंद्रांवर मतदान होणार असून निवडणूक विभागाचे कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. जालना विधानसभेसाठी एकूण 335 केंद्रांवर मतदान होणार आहे. बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील 2,416 मतदान केंद्रांवर 11,469 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 299 बसच्या माध्यमातून ही पथकं आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाली. नांदेड जिल्ह्यात 3,088 मतदान केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवर आज सकाळी 7 वाजेपासून मतदान पथकं रवाना होण्यास प्रारंभ झाला. धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. जिल्ह्यात 1,523 मतदान केंद्रांवर 14,04,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात 15 ऑक्टोबर ते आजपर्यंत सी विजिल ऍपवर राज्यभरातून 9,293 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 9,265 तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, मद्य, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत 1,673,22,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याविरोधात पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथल्या तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचार संपल्यानंतर मतदार नसलेल्या राजकीय नेते तसंच कार्यकर्त्यांनी मतदारसंघात थांबण्याबाबतचा मनाई आदेश भंग केल्याप्रकरणी तावडे यांच्यासह महायुतीचे उमेदवार राजन नाईक आणि सुमारे 250 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान बहुजन विकास आघाडी पक्षाने मात्र तावडे यांच्यावर नालासोपाऱ्यातल्या एका हॉटेलमध्ये पैसे वाटपाचा आरोप केला आहे. तावडे यांच्यासह भाजपनं हे आरोप फेटाळले असून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तावडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भाजपच्या लोकांकडेच कशी येते असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोहोचेल मतमोजणीच्या दिवशी, येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हवामान बदल आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यासाठी जिल्हा आणि शहर पातळीवर कृती योजना विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव तसंच सल्लागारांना यासंदर्भात पत्र पाठवलं असून या योजनांमध्ये वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठीची धोरणं समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषणामुळे होणारे आजार आणि त्या अनुषंगाने आरोग्य प्रणाली अद्ययावत करण्यासाठीच्या शिफारशींचा या पत्रात समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैसे वाटप होत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. याबाबत सामाजिक संपर्क माध्यमावर त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच प्रलोभनांचा गैरवापर आणि संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन ड्रोन पेट्रोलिंग करत आहे. अनेक भागात वस्तीत काही वेळा जाणं शक्य होत नाही अशा ठिकाणी ड्रोन प्रभावी माध्यम ठरत असल्याचं पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी 1,209 मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपण होणार आहे. जालना जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये 4,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 4 संवेदनशील मतदान केंद्रांसाठी सीपीएफ पथकाची नेमणूक करण्यात आली आहे तसंच वेबकास्टिंग आणि मायक्रो ऑब्झर्व्हरद्वारे देखरेख केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीला उद्यापासून गोव्यात सुरुवात होत आहे. या महोत्सवात 81 देशांमधले 180 चित्रपट प्रदर्शित केले जातील. जागतिक चित्रपटाच्या विश्वातले आगळेवेगळे स्वर आणि नवोन्मेषाशाली कथन अधोरेखित करणाऱ्या इफ्फी या महोत्सवाचं हे 55वं वर्ष आहे. येत्या 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आणि राष्ट्रीय एकात्मता दिवस आज सर्वत्र साजरा केला जात आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी इंदिरा गांधी यांना त्यांच्या 107व्या जयंती दिनानिमित्त राजभवन इथं पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांनी राजभवन येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघ तसंच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान. चोख सुरक्षा व्यवस्थेत सर्व साहित्यानिशी मतदान पथकं मतदान केंद्राकडे रवाना. मनाई आदेश भंग प्रकरणी भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आणि हवामान बदलाच्या आरोग्यावर परिणामांबाबत जिल्हा आणि शहर पातळीवर कृती योजना विकसित करण्याचे केंद्राचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.